डबल मना
मनाचे पोरी तुझा ये लाग चिंदी
झालंय ना.